या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा।
नमस्कार श्रोते हो, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा प्रस्तुत जिओ फ्रेश या कार्यक्रमात मी लीनता माडगुळकर आंबेकर आपले मनापासून स्वागत करते। आतापर्यंतच्या भागामध्ये आपण प्रकृती रिसॉर्टमधल्या पौष्टिक भेळ पोहे, अॅक्युप्रेशर ट्रॅक, चेतांग स्वेत अशा आयुर्वेदातील नाविन्यपूर्ण गोष्टी पाहिल्या। बघूयात आज काय नवीन आपल्याला ऐकायला मिळतंय ते। आपल्या सोबत आहेत जन्म तारखेवरून प्रकृती पाहणारे डॉक्टर सुयोग दांडेकर। नमस्कार डॉक्टर।
नमस्कार
डॉक्टर। चला आपण रिसॉर्टचा फेरफटका मारूया।
चला
अरेच्या इथे पंचकर्माच्या रूम आपल्या दिसतात, तर या दोन रूम नक्की कशाच्या आहेत आणि पंचकर्म म्हणजे काय?
स्पेशल रूम आणि एक्झिक्युटिव्ह रूम मध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्याकरताच्या या ट्रीटमेंट रूम्स स्पेशली बनवलेले आहेत। याच्यावर जे एवढे सगळे बोर्ड्स वगैरे लावलेले तुम्हाला दिसतायत त्याचं कारण असं, पंचकर्म ट्रीटमेंट्सना ISO मानांकन प्राप्त झालेलं आहे। एका विशिष्ट शिस्तीत विशिष्ट ठरवलेल्या पद्धतीप्रमाणेच या ठिकाणी पंचकर्म केलं जातं, म्हणून या संस्थेस ISO प्राप्त झालेलं आहे। या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या पेशंट्सना 9 कोरे डिस्पोजेबल कॅथेटर्स वापरले जातात, ते सुद्धा स्टरलाइज करून। त्यांना डिस्पोजेबल इनरवेअर्स, बेडशीट्स हे सगळं हायजेनिक कंडिशन्स म्हणून प्रोव्हाइड केलं जातं आणि आधुनिकतेच्या या सगळ्या हायजीनच्या गोष्टी आणि आयुर्वेदावर गाढ श्रद्धा ठेवून केलेले आयुर्वेदिक उपचार असा एक सुंदर मिलाप या पंचकर्म रूम्समध्ये केला जातो।
अरे वा, फारच छान। श्रोते हो, आपल्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा। त्यासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा। पत्ता पुन्हा एकदा, डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा। आपण आम्हाला ईमेलही करू शकता आणि त्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे geofresh1@gmail.com, म्हणजेच geofresh1@gmail.com। पंचकर्म म्हणजे नक्की काय? पण
आता पंचकर्म मध्ये आपल्याला जे काही मसाज आहेत, कमरेचे शेक आहेत, शिरोधारा आहेत, निरुह बस्ती आहे, मात्रा बस्ती आहे, ज्या काही सगळ्या ट्रीटमेंट्स आहेत या पर्सनली ज्या केल्या जातात त्या या रूम्समध्ये केल्या जातात। या दोन विभाग दिसतात तुम्हाला, एक स्त्री विभाग, एक पुरुष विभाग आहे। पूर्णपणे प्रायव्हसी राहावी याकरता हे दोन वेगळे विभाग केलेले आहेत।
इथून एक जण येताना दिसतायत, चला आपण त्यांच्याशी गप्पा मारूया। नमस्कार।
नमस्कार।
आपलं काय नाव?
माझं नाव अमित मेंसे।
आणि आपण इथे कसं काय आलात, म्हणजे आपल्याला काही त्रास होतोय?
हा, मी एक इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे। व्यवसायामुळे माझा प्रवास जास्त असल्यामुळे मला कमरेचा त्रास झाला, स्लिप डिस्कचा, त्यासाठी इथं आलोय मी।
बरं, आणि मग इथे आल्यावर कसं वाटतं?
इथं आल्यावर चांगलं वाटतं, मला चांगलाच फरक पडला। गेले 13 दिवस इथं आहे मी।
अच्छा।
पंचकर्म आणि इतर उपचार शेक वगैरे त्यामुळे।
बरं, आणि मग आता आपण इकडनं बाहेर आलात, आपण कशा पद्धतीची ट्रीटमेंट घेतली?
पंचकर्मामध्ये मी कमरेचा शेक आणि पत्रबोटली हे ट्रीटमेंट घेतले।
बरं, आणि आपली जन्मतारीख काय?
माझी जन्मतारीख 29 एप्रिल 1982।
डॉक्टर अमित मेंढसे यांची जन्मतारीख आहे 29 एप्रिल, आणि त्यांनी काहीतरी पत्रपोटली अशी काहीतरी उल्लेख केला, तसंच कमरेचा शेक, तर हे नक्की काय?
मणक्याचे जे आजार आहेत त्या ह्याच्यामध्ये कमरेपासून खाली पाय दुखणं, मुंग्या येणं, चालताना बधेरपणा येणं, फार वेळ चालता न येणं अशी बरीच लक्षणं असतात। यामध्ये जी स्लिप डिस्क झाली आहे असं ते त्यांचा एक्सरे आणि MRI जो सांगतोय, तर त्याच्याकरता कटी बस्ती नावाचा उपचार केला जातो, त्याला जे बोली भाषेत ते कमरेचा शेक असं म्हटले, म्हणजे कापसामध्ये औषधी तेल मुरवून तो जड झालेला कापूस हा पाठीवर विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीनं ठेवला जातो, याला कटी बस्ती असं म्हणतात। त्याच्यामुळे ही चकतीची झीज भरून निघणं ही प्रक्रिया चांगली सुरू होते आणि कमरेपासून पायापर्यंत ज्या नसा गेलेल्या आहेत की ज्या दुखत असतात, जसं हे मेंढसे साहेब म्हणाले की मी इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझा खूप प्रवास व्हायचा, त्यामुळे जो कमरेपासून पायावर परिणाम झाला हा परिणाम वाताचा दूर करण्यासाठी औषधी वनस्पतींची पानं ही बारीक चिरली जातात, ती एरंडेलामध्ये फ्राय केली जातात आणि ती गरम गरम पानं त्याची एक पुरचुंडी तयार केली जाते आणि औषधी तेलामध्ये बुडवून त्याचा विशिष्ट पद्धतीनं गोलाकार असा शेक हा कमरेपासून पायापर्यंत दिला जातो, याला पत्रपोट्टली असं म्हटलं जातं। विशेष विशेषतः आपल्या केरळमध्ये हे उपचार खूप प्रसिद्ध आहेत आणि त्या ह्याच्यामुळे हे मणक्याचे आजार बरे व्हायला खूप चांगली मदत होते. मणक्याच्या विकारांवर जो अभ्यास झाला या ह्याच्याकरता गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही 1000 रुग्णांची विशिष्ट पद्धतीने तपासणी केली. त्याला आम्ही वैज्ञानिक पंचकर्म उपचार असं म्हणतो. या 1000 लोकांमध्ये जी काही सगळी एक्सरे आणि MRI जी काही तपासण्या होत्या त्या तपासण्या त्यांची लक्षणं यावर पूर्ण संशोधन करून असं एक प्रकारे सिद्ध करण्यात आलं की हे सगळे उपचार केल्यानंतर मणक्यांची ऑपरेशन्स एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आपण पूर्णपणे टाळू शकतो. याकरता 15 दिवस उपचार घेणं आणि त्याच्यापुढे 6 महिने काही औषधं घेणं हे गरजेचं असतं. याकरता कुठला पेशंट निवडावा काय याचे विशिष्ट क्रायटेरिया ठरलेले आहेत आणि त्या पद्धतीनं जर हे उपचार केले गेले तर त्याच्यात यश नक्की मिळतं. आता जसं हे बाहेरगावून आलेले मेंढे साहेब आहेत, त्यांचा एप्रिल महिन्यातला जन्म आहे, त्यांच्या गर्भधारणा जी झालेली आहे ती पावसाळ्यात झालेली आहे. मग पावसाळ्यात गर्भधारणा झालेल्या इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर खूप प्रवास असणाऱ्या एका बिझी तरुण माणसाला सतत इथं यायला लावणं हे काही बरोबर नाही. मग या ह्याच्याकरता त्यांना पोस्टानं औषधं पाठवली जातात. इथला जो दवाखाना आहे तो दर रविवारी सुद्धा उघडा असतो. रविवारी दवाखाना कधी बंद नसतो, जेणेकरून हे लोक सुट्टीच्या दिवशी इथं येऊ शकतील. या पद्धतीनं त्यांना जास्तीत जास्त सोयीचं असे उपचार त्यांना घरपोच दिले जातात.
आपल्याला भरघोस ईमेल येत आहेत आणि त्यातल्याच एका ईमेलला आपण उत्तर देऊया. सुरैया शेख मुंबईहून ते आपल्याला ईमेल करतात आणि त्यांची जन्मतारीख आहे 13 सप्टेंबर. त्या सांगतात की माझी प्रतिकार शक्ती कमी आहे, अशक्तपणा वाटतो, डोकं दुखतं, सर्व अंग दुखतं आणि मला रोजच्या आहाराविषयी काही मार्गदर्शन कराल का असं त्या विचारतात.
सुरैयाजी, तुम्हाला मला मुद्दामून सांगावंसं असं वाटतं की आपला सप्टेंबर महिन्यातला जन्म आहे म्हणजे गर्भधारणा ही हिवाळ्यामध्ये झालेली असते, त्यामुळे तसं हेल्दी शरीर आहे असं म्हणता येईल. परंतु मुंबईसारख्या ठिकाणी मेट्रो सिटीजमध्ये राहिल्यानंतर प्रदूषण, धावपळ, वेळेची बंधनं यामध्ये शरीराची खूप हेळसांड होत असते. विशेषतः स्त्रियांच्या मध्ये 35 नंतर त्यांच्यात काही झालेले बदल पाहायला मिळतात. याकरता यांना जो डाएट प्लॅन द्यायचा आहे तो खरं तर प्रत्यक्ष भेटीनंतर किंवा उपाशीपोटी नाडी परीक्षा केल्यावर, पोटावरची नाद परीक्षा केल्यानंतर ही जास्त चांगली आपण सांगू शकतो.
प्रत्येकासाठी ते थोडं
वेगळं असू शकेल, पण एक त्यांच्या ईमेलवरनं जर सहज सांगायचं झालं तर मी त्यांना असा सल्ला देईन की सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या 3 गोष्टी सोडून साधारण दर 2 तासाच्या अंतरांनी त्यांनी 10-10 काळे मनुके खायला सुरुवात करावेत. याबरोबरच सकाळी उठल्याबरोबर 2 खारका त्यांनी चावून खाव्यात. आता खारका आणि काळे मनुके हे दोन्हीही ड्रायफ्रुट्स या कॅटेगरीत पडतात. यांच्यामध्ये चरबी फारशी नाहीये, त्यामुळे ह्यानं जाडी वाढणार नाहीये, पण यांची जी रोगप्रतिकार क्षमता कमी आहे, त्यांना जो वीकनेस वाटतोय तो यानं भरून निघायला लागेल आणि रोजच्या कामामुळे जे सगळं अंग दुखतंय, डोकं दुखतंय तेही कमी होऊन जाईल. त्यामुळे दर 2 तासाला 10-10 काळ्या मनुका खाणं हे यांच्याकरता उत्तम. आणि यांच्या ईमेलला मी ईमेल करूनच उत्तर दिलंय.
फारच छान माहिती दिली डॉक्टर आपण.
धन्यवाद.
श्रोते हो, आपल्याही मनात असे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा. पत्ता पुन्हा एकदा डॉक्टर सुयोग दांडेकर, राधिका रोड, सातारा. आपण आम्हाला ईमेलही करू शकता आणि त्यासाठी आमचा ईमेल अॅड्रेस आहे geofresh1@gmail.com म्हणजेच geofresh1@gmail.com. परत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा.